नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला आज मंत्रालयात खुबशे निर्णय झाले. आयआरसीटीसी वतीन अंदू वर्सा अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण स्पेशल यात्रेचे आयोजन केला. कोंकणी मळार मोलादीक वार केल्ल्यांक दिवपी अखिल भारतीय कोंकणी परिशदेचो माधव मंजुनाथ छानबाग यादस्तीक जीवन गौरव पुरस्कार अंदू वर्सा सर्गेस्त रॉकी मिरांड हांकां जाहीर झाला. मुखावेले दोन दीस मध्य भारतात पावस पडप चालू उरपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान विभागान म्हळां. आता पुराय खबरो. रॉट व्हिलर पिटबूल अशा हिंसक सुण्यांचेर बंदी घालपाक येता त्या पावसाळी अधिवेशनात सरकार खास विधेयक मांडटले. मंत्रिमंडळान गोवा पशु प्रजनन आणि घरगुती नियमन आणि लुकसाण भरपाय विधेयकाक मान्यताय दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बसका झाली. उपरांत मुखेलमंत्री सावंत हांनी ह्या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. वेवसाय सुलभीकरणाच्या हेतान कारखाना आणि बाष्पक दुरुस्ती विधेयकूय सादर जातले. गोवा वैजकीय महाविद्यालय हॉस्पिटल आणि गोवा दात महाविद्यालयात दोतोर आणि नर्सिंगची पदां कंत्राटी पद्धतीचे भरपाक मंत्रिमंडळात मान्यताय दिल्या. कार्डिओलॉजिस्टा सहित तज्ञ दोतोर आणि नर्सी मिळून गोय वैजकीय महाविद्यालयात 170 पदां कॉन्ट्रॅक्टाचे भरतले. जाल्यार दात महाविद्यालयात प्राध्यापकांची 10 पदां कंत्राटी पद्धतीचे भरतले. अभियुक्त संचालनालयात 13 पदां तयार करपाक मान्यताय दिल्या. राष्ट्रीय सेवा योजने खातीर स्वतंत्र विभाग स्थापन करतले. राज्य पर्यावरण आणि हवामान बदल खात्यात वैज्ञानिक अधिकाऱ्यांची पदां भरतले अशी माहिती त्यांनी दिली. आयआरसीटीसी म्हणल्यारच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशना वतीन अंदू वर्सा अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण स्पेशल यात्रेचे आयोजन केला. भारत गौरव स्पेशल टुरिस्ट रेलगाडयेन ही यात्रा जातली. आज मडगांवां घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग हांणी ही माहिती दिली. यावर कोकण रेल्वे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी बवन घाटगे हजर आशिल्ले. यात्रा 12 राती आणि 13 दिस जातली. तातून द्वारकेचे द्वारकाधीश आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग, वेरावळचे सोमनाथ ज्योतिर्लिंग, उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, औरंगाबादचे घृणेश्वर, परभणीचे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आणि मार्कापूरचे श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिराचा आस्पाव जाता. 5 ऑगस्टासावन ही यात्रा सुरू जातली. मडगाव, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, राजापूर रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पेण आणि पनवेल हांगासावन भाविकांक ह्या रेलगाडीत बसपाक मेळटले. ह्या यात्रेक स्लीपर इकॉनॉमी डब्यातल्यान प्रवास करप्यांक 23,880 रुपया, 3 AC स्टँडर्ड डब्यातल्यान प्रवास करप्यांक 41,060 रुपया, जाल्यार 2 AC कम्फर्ट डब्यातल्यान प्रवास करप्यांक 54,660 रुपया भाडे आकारतले अशें सिंग हांणी सांगलें. कोंकणी मळार मोलादीक वावर केल्ल्यांक दिवपी अखिल भारतीय कोंकणी परिषदेचो माधव मंजुनाथ छानबाग यादस्तीक जीवन गौरव पुरस्कार अंदू वर्सा सर्गेस्त रॉकी मिरांड हांकां जाहीर केला. 13 जुलयाक पुण्यात जावपी अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या थापणूक दिसा तांच्या कुटुंबाक हो पुरस्कार भेटयतले अशें अखिल भारतीय कोंकणी परिषदेत उजवाडिल्ल्या दिल्ल्या खबरेक म्हळां. निगडी चिंचवड हांगाच्या सिटी प्रायड शाळेच्या सभागृहात ही कार्यावळ जातली. ह्यावर पुण्यात राहून कोंकणी खातीर काम करपी कोशकार इजिदोर दांतास, संशोधक वामन नायक, शिक्षणतज्ञ डॉ अश्विनी कुळकर्णी, साहित्यीक विजयानंद गायतोंडे आणि कोंकणी कार्यकर्ते आल्फी मोंतेरो हांचोय भोवमान करतले. ह्या कार्यावळीक गोवा कोंकणी अकादेमीचे अध्यक्ष पूर्णानंद चारी मुखेल सोयरे म्हणून, जाल्यार केंद्रीय साहित्य अकादेमीचे कोंकणी विभागाचे निमंत्रक मेलविन रॉड्रिग्स अध्यक्ष म्हणून उपस्थित असतले. भारतातल्या कोंकणी लोकांचो एकचार ह्या विशयाचेर ह्या कार्यावळीत परिसंवाद जावपाचो आसा. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोयचे प्रतिनिधी या कार्यावळीत वाटो घेतले. उद्देगीक कामगारांच्या कल्याणा खातीर चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या कल्याणकारी येवजण्यांचो लाव घेवपा खातीर गोंय कामगार कल्याण मंडळान उद्देगीक कामगारां खातीर अर्ज मागयल्यात. गोंय कामगार कल्याण मंडळ उद्देगीक कामगार आणि कर्मचाऱ्यांक पहिली ते चौथी वर्गात शिकपी भुरग्यांक, शाळेत असपी भुरग्यांक गणवेशाचो संच दिवपा खातीर, पाठ्यपुस्तकां, नोटबूक खरेदी करपा खातीर अर्थीक मजत दिवप अश्यो वेगवेगळ्यो येवजण्यो चालीक लायता. वेगवेगळ्या आस्थापनांतल्यान उद्देगीक कामगारांक वा कर्मचाऱ्यांच्या शाळेत आणि महाविद्यालयातल्या भुरग्यांक शिश्यवृत्ती दिवपाची येवजण, 10वी वर्गासावन मंडळांनी वा विद्यापीठांनी केल्ली निमणी परिक्षा पास जाल्ल्या कामगारांच्या भुरग्यांक मेळिल्ल्या गुणांच्या टक्केवारीचेर आधारीत प्रोत्साहन भत्तो दिवपाची येवजण, शाळांनी आणि कॉलेजांनी आदी हाजिरेचेर आधारीत प्रोत्साहन वा आर्थिक मजत दिवपाची येवजण, 5वीच्या वर्गात आणि ताचे वयर शिक्षणाच्या खंयच्याय फाट्यात शिकपी बायल विद्यार्थ्यांक अर्ज सादर करपाची निमणी तारीख 30 सप्टेंबर 2025 आसा. तशेंच चश्मे खरेदी करपाक, खेळांचे आयोजन करपाक, सामाजीक आनी संस्कृतीक कार्यावळीं खातीर भोंवणे वांगडा अभ्यासाचो दौरो करप, भुरग्यांच्या फायद्या खातीर पाळणाघर येवजण, कामावेल्यान काढून उडयल्ल्या कामगारांक आर्थीक सहाय्य दिवपाची येवजण आनी स्त्री सखी योजना, गोवा कामगार कल्याण कायदो 1986 खाला टीबी डॅमिसिलरी उपचार, वेंडींग मशीन, मानसीक अपंगत्व आशिल्ल्या आनी स्पेसिफीक भुरग्यांचेर उपचार करपाची येवजण अश्यो साबार येवजणेचो हातूंत आस्पाव जाता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. विद्यालयीन आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांक व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे करिअर गायडन्स करपाक दरेका म्हालात व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करतले. विद्यार्थ्यांक सगळ्या मळाचेर करिअर संधीचे मार्गदर्शन मेळपा खातीर राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान युनोक आणि नोबेल असोसिएशन वांगडा समजिकायेची कबलात केल्या. विद्यार्थ्यांनी या शिबिराचा चडाचड प्रमाणात लाभ घेऊचो असो उलो मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी मारला. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हजेरेंत परवरी मंत्रालयात ही कबलात जाली. यावेळी राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाची संचालक मेघना शिटगांवकर, युनोकचे अधिकारी धवल गांधी आणि हेर अधिकारी हजर आशिले. सुरवेक 12वेच्या सगळ्या विद्यार्थ्यांखातीर म्हाल पांवड्यार व्यवसाय मार्गदर्शना खातीर शिबिरां जातली. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक या सगळ्या फाट्यांच्या विद्यार्थ्यांखातीर दरेका म्हालात शिबिरां जातली. हाचो 20,000+ चड विद्यार्थ्यांक लाव जातलो अशी आस्त मुख्यमंत्र्यांनी उक्तायली. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणा आड केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी केल्या देशभरातल्या आव्हानाक तेको दिवपा खातीर आज पणजेच्या आझाद मैदानार झाल्या रॅलीत अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसीन वांटो घेतलो. सगळे कडेन विरोध असून लेगीत भाजपा फुडारपणाखाला एनडीए सरकार सध्याचे कामगार कायदे रद्द करून 4 शोषणात्मक कामगार संहिता हाडपाचा यत्न करता हाचेर देशातल्या कामगार वर्गाक मान्य ना. ह्यो आणि अशा साबार मागण्यो घेऊन आयटकान बंदाक तेको दिलो. गृह खात्यान सकाळी 9:30 कुंकळी बंडाच्या नायकांक श्रद्धांजली ओपा खातीर 15 जुलैक नायक हुतात्मा दीस कार्यावळीत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय आणि हेर मानेस्त श्रद्धांजली ओपतले. 15 जुलै 1583 दिसा पुर्तुगीज सत्याआड गोमंतकीय लोकांनी केल्ल्या बंडाचो उगडास करपा खातीर राज्य सरकार दर वर्सा 15 जुलयाक नायक हुतात्मा दिवस मनयता. सूक्ष्म ल्हान आणि मध्यम विकास आणि सुविधा कार्यालयान तरंग गोवा EG3च्या सहकार्यान 31 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 मेरेन हाऊसिंग बोर्ड कॉलनी दुर्गावळी ताळगावा MSME खातीर तरंग उत्सव प्रदर्शनाचे आयोजन केला. या उत्सवात भाग घेवपाक MSME कडच्यान 21 जुलै 2025 मेरेन ऑनलाईन अर्ज करपाक स्वीकारतले. कला आणि संस्कृती संचालनालयान गोमंतकीय मिनिएचर पेंटिंग तशी संबंधित इत्सुक चित्रकारांक मार्गदर्शन करपाच्या हेतान पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर हांच्या सहकार्यान 7 दिसांचे मिनिएचर पेंटिंग कार्यावळीचे आयोजन केला. 11 ते 17 जुलै 2025 मजगती सकाळी 9:45 ते दनपारा 1:30 मेरेन ही कार्यशाळा घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल ब्राझिलियात ब्राझीलाचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा हांचे कडेन चर्चा केली. मोदी हांणी म्हळें की भारत आणि ब्राझील दहशतवादा आडच्या लढाई बाबत शून्य दुटप्पीपणा हे दोन्ही देशांचे विचार एक असतात.
आतंकवाद के खिलाफ लड़ाई पर हमारी सोच समान है. जीरो टॉलरेंस एंड जीरो डबल स्टैंडर्ड्स. हमारा स्पष्ट मत है कि आतंकवाद पर दोहरे मापदंडों का कोई स्थान नहीं है. हम आतंकवाद और आतंकवाद के समर्थकों का कठोर विरोध करते हैं. हम अपने रक्षा उद्योगों को आपस में जोड़ने के प्रयास जारी रखेंगे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस और सुपर कंप्यूटर में हमारा सहयोग बढ़ रहा है. यह समावेशी विकास और ह्यूमन सेंट्रिक इनोवेशन की हमारी एक जैसी सोच का प्रमाण है. ब्राजील में UPI के एडॉप्शन पर भी दोनों पक्ष मिलकर काम कर रहे हैं.
हे वेळार ब्राझीलान मोदीक आपलो सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस प्रदान केलो.
राष्ट्रपतीजी द्वारा मुझे ब्राझील के सर्वोच्च राष्ट्रीय सम्मान से विभूषित किया जाना मेरे लिए ही नहीं बल्कि 140 करोड़ भारतवासियों के लिए भी अत्यंत गर्व और भावुकता का पल है. मैं इसके लिए उनका ब्राजील सरकार और ब्राजील के लोगों का हृदय से आभार व्यक्त करता हूं.
आंबेली स्पोर्ट्स क्लबान बेताल भाटी स्पोर्टिंग क्लबाक 2-1 अशा फरकान हारायलो आणि सिप्रियन सिल्वा आंतरग्राम फुटबॉल सर्तीच्या फुडल्या फेरीत पावलो. ही सर्त चिचोळीच्या चर्च फुटबॉल मैदानाचेर आयोजित केली. वेधशाळेच्या प्रमाण राज्यात फुडले 7 दिस काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडू येता. वाऱ्यावराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हावतले आणि ताचो वेग 60 किलोमीटर इतो वाढू येता. देखून नुस्तेमारांनी या काळात खोल दर्यात वच्चे न्हय असे वेधशाळेन कळीत केला. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला आज मंत्रालयात खुपशे निर्णय झाले. IRCTC वतीन अनवर्सा अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण स्पेशल यात्रेचे आयोजन केला. कोकणी मळार मोलादीक वर केल्ले दिवपी अखिल भारतीय कोकणी परिषदेचो माधव मंजुनाथ शानबाग यादस्तीक जीवन गौरव पुरस्कार अनवर्सा सर्गेस्त रॉकी विराणांक जाहीर केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.